कोविड-19 से आज पूरा देश लड़ रहा है, पर याद रहे हमें बीमारी से लड़ना है, बीमार से नहीं। उनसे भेदभाव न करें, उनकी देखभाल करें और इस बीमारी से बचने के लिए जो हम हेलो
हेलो वर्तक मैडम से बोल रहे हैं। मैडम, मैं विशाल बोल रहा है परांत स्पेस टीम्स को। तुम्ही मागे एन्क्वायरी केली होती मॅडम, तुम्हाला 2 BHK फ्लॅट हवा आहे वाकड एरियामध्ये असा? काय रिक्वायरमेंट आहे मॅडम तुमची? ओके, 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 ओके। काय काय साधारण बजेट मध्ये तुम्ही पाहताय घर, म्हणजे साधारण काय रेंज मध्ये हवे तुम्हाला? ओके, आमचं बाणेर मध्ये क्रिस्टल टॉवर म्हणून प्रोजेक्ट आहे, तिथे तुम्हाला 3 BHK फ्लॅट मिळून जाईल आमच्याकडे। ओके, ओके, मग तुम्ही साईट व्हिजिट वगैरे करणं तरी काय प्लॅन केलं आहे का? बर बर, ठीक आहे मॅडम, चालेल, नो प्रॉब्लेम।